chinimandi.com पॉडकास्ट। आयटीसीने खरेदी केले सनराइज मसाले 2150 करोड मध्ये डील। मसाला बनवणाऱ्या भारताची एक मोठी कंपनी सनराइज फूड्स प्रायव्हेटला FMCG कंपनी ITC कंपनीने खरेदी केले आहे। हे डील 2150 करोड रुपयांमध्ये झाले असल्याचे सांगितले जाते। SMPL ची सुरुवात कोलकाता मधून सुरू झाली होती आणि पूर्व भारतामध्ये याचा चांगला कारभार सुरू होता। बिहार, बंगाल, नॉर्थ ईस्ट आणि ओडिसा सारख्या राज्यांमध्ये सनराइज मसाल्यांची खूप विक्री होते। ITC ने 27 जुलै 2020 सनराइजच्या इक्विटी शेअर पुंजीचा 100% भाग मिळवला आहे। या डील बरोबरच या सनराइज मसाल्याशिवाय त्यांच्या दोन सबसिडरी कंपनी सनराइज शीतगृह प्रायव्हेट लिमिटेड आणि हॉबिटस इंटरनॅशनल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड ही ITC ची सबसिडरी बनली गेली आहे। यापूर्वी 24 मेला ITC ने घोषणा केली होती की ते SFPL चे अधिग्रहण करेल। या डील बाबत ITC च्या तर्फे सांगितले गेले की सनराइजच्या आशीर्वाद रेंजच्या मसाल्यांची तेलंगणा आणि आंध्रामध्ये चांगलीच मागणी आहे। कंपनी हाय क्वालिटी मसाल्यांची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि निर्यातक कंपन्यांपैकी एक आहे। सनराइजच्या कोलकाता, आग्रा, जयपूर आणि बिकानेरमध्ये फॅक्टरीज आहेत। सनराइज फूड्सचे अधिग्रहण ते ITC देशाच्या मोठ्या भागात आपल्या उपस्थितीत अधिक वाढवली जाईल।